तू आणि मी. आपण लिहू घेतलं आहे प्रेमाचं एक महाकाव्य. कालिदासाच्या शकुंतलाहूनही अधिक भावविभोर,
नलदमयंतीच्या विरहिणीहूनही अधिक आर्त,
आणि कृष्णराधेच्या प्रेमकथेहूनही अधिक उत्कट.
या महाकाव्यात एकही अक्षर नाही, एकही शब्द नाही,
एकही ओळ नाही, एकही रुचा नाही.
नजरेतील प्रेमाने हृदयाच्या भुर्जपत्रावर कोणत्याही शाई वाचून आपण लिहितो आहोत प्रेम, प्रेम आणि केवळ प्रेम.
मला खात्री आहे शके लोटतील, युगे लोटतील, पण प्रेमाचं हे महाकाव्य प्रेमिकांच्या इतिहासात कायमचं अजरामर होऊन राहणार आहे.
आणि आपण चिरंजीव.
भासतो नवा नवा मी तोच तोच